आजचे दैनिक सुभक्ती परपोत 15 सप्टेंबर एकमेव अक्षय आनंद। ह्याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे तरी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही। योहान 16:22। तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही कारण तुमचा आनंद येशूच्या सहवासातून येतो आणि येशूच्या पुनरुत्थानाचा अर्थ असा की तुम्हाला कधीही मरण येणार नाही, तुम्हाला त्याच्यापासून कधीही विभक्त केले जाणार नाही। तर मग तुमचा आनंद तुमच्यापासून कधीही काढून घेतला जाणार नाही। असे जर आहे तर दोन गोष्टी खऱ्या असणे साहजिक आहे। एक म्हणजे तुमच्या आनंदाचा झरा सर्व काळासाठी अक्षय आहे आणि दुसरे म्हणजे तुम्ही देखील अक्षय आहात। जर तुम्ही किंवा तुमच्या आनंदाचा झरा जर नश्वर आहात तर तुमचा आनंद तुमच्यापासून काढून घेतला जाईल। आणि हो, किती लोक असे आहे जे नुसत्या नश्वरतेत समाधानी होऊन बसले आहे। ते म्हणतात खा प्या आणि आनंद करा कारण उद्या तर आपण मरणारच आहोत, बस हेच आयुष्य आहे। लूक 12:19। अन्न हे अक्षय नाही आणि मीही अक्षय नाही, तेव्हा आपल्याला शक्य होईल तितका आपण खाण्यापिण्याचा पुरेपूर फायदा घेऊया, काय ही शोकांतिका। जर तुम्ही अशा विचारसरणीच्या परीक्षेत पडत असाल तर मग माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही शक्य तितक्या गांभीर्याने यावर विचार करा की जर तुमचा आनंद हा येशूच्या सहवासातून येत आहे तर तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही, या जीवनातही नाही व येणाऱ्या जीवनातही नाही। मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये असलेल्या आनंदापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही। रोमकरास 8:38-39। येशूच्या सहवासात असण्याचा जो आनंद आहे त्याची साखळी आतापासून अनंत काळापर्यंत अखंड अशी आहे, ती तोडली जाऊ शकत नाही, त्याच्या मरणानेही नाही व आमच्या मरणानेही नाही।